उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना। श्री भारवाहे न बोले पुराणे, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने। मी माझ्या भक्तांचा सर्व प्रकारचा भार वाहीन असे आश्वासन रामचंद्रांनी दिले आहे असा उल्लेख पुराणात आहे। योगक्षेमं वहाम्यहम असे भगवंताचे गीतेतील वचन प्रसिद्धच आहे आणि त्यामुळे भक्तांची उपेक्षा होईल ही शक्यताच रामचंद्रांच्या ठिकाणी संभवत नाही। पण माणसाला भरोसा वाटत नाही हे मात्र खरे। मी परमेश्वर मानतो, ईश्वरावर माझा विश्वास आहे असे मनुष्य तोंडाने कितीही म्हणत असला तरी तो विश्वास त्याच्या वर्तनात दिसायला पाहिजे तसा दिसत नाही। परमेश्वराच्या अंतःकरणात कृपा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, उपेक्षा मुळीच नाही, पण तो सर्वज्ञ आहे, न्यायी आहे। त्यामुळे मागितले तरी काय द्यावे, किती द्यावे, केव्हा द्यावे आणि कोणाला द्यावे, कसे द्यावे हा विचार वात्सल्यापोटीच ईश्वराला करावा लागतो। वत्सल कुटुंबातही याची उदाहरणे आपण पाहतो ना। घरात बनवलेले खाद्यपदार्थ आईने मुलासाठीच केलेले असतात पण मुलांना तो भरोसा नसतो। आई देते तेव्हा थोडे देते, आत्ताच देणार नाही म्हणून सांगते, कित्येक वेळा डबा उचलून लपवून सुद्धा ठेवते। हे सर्व ती मुलांच्या हितासाठीच करीत असते। अज्ञानी बालके मात्र मागितलेले मिळाले नाही की रडून गोंधळ करतात, मग कित्येक वेळा आई त्यांना मारते सुद्धा, पण या सर्व वेळी ती वत्सल माताच असते। सर्वज्ञ परमेश्वराचेही तसेच आहे। माणसाला अज्ञानामुळे तो भरोसा येत नाही आणि मग त्याची निष्ठा चंचल होते, विश्वास दळमळतो, तो आपल्या खुळ्या कल्पनेप्रमाणे श्रद्धेसाठी निरनिराळे आधार शोधतो। स्वतःला पटणारे पथ्य सांगेपर्यंत निरनिराळ्या वैद्याला मी आता काय करू म्हणून विचारणारे रोगी मला माहीत आहेत। चिकित्सकावर विश्वास नसल्याचेच हे लक्षण आहे। परमार्थ मार्गामध्ये संशयात्मा विनश्यती हा दंडक आहे। माणसे उणी ठरतात ती श्रद्धेच्या स्थिरतेत आणि प्रयत्नांच्या सातत्यात, एरवी सगळी उदंड असते। ईश्वरावर खरोखरी श्रद्धा असती तर माणसाला प्रपंचाची काळजी वाटली नसती, आपले कसे होणार असे भय पडले नसते। पण भाविक म्हणणारी, देवधर्म करणारी, पूजापाठ न चुकू देणारी माणसेही आपत्तीत शोकाकुल दीन कासावीशी करणारी अशी आढळतात। विश्वास असतो पण तो कसाला उतरत नाही। समर्थ म्हणतात, अरे मी तुझा भार घेतला आहे, भक्तांचे उत्तरदायित्व माझ्यावर आहे असे भगवंताचे आश्वासन आहे आणि त्याला व्यासांसारख्या थोर महात्म्यांची साक्ष आहे। रामचंद्र आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाहीत असा विश्वास निश्चयाने बाळग, संशयात पडू नकोस। जय जय रघुवीर समर्थ।